नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। 25व्या कारगिल विजय दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कारगिल झूज स्मारकाक भेट दितले। कर्तव्य निभयतना सर्वोच्च बलिदान दिवपी म्हळ्यार आपलो प्राण ओपी जवानांक ते श्रद्धांजली ओपतले। तशेंच ते शिंकुंदला टनेल प्रकल्पाचो पयलो पांवडो आभासी पद्दतीन शुभारंभ करतले। हो 4.1 किलोमीटर लांबीचो ट्विन ट्यूब बोगदो लेहाक हवाई जोडणी दिवपाक निमू पदुमदारच्या रस्त्याचेर सुमार 15,800 फूट उंचायेचेर बांदतले। पुराय जातकच हो संवसारातलो सगळ्यात उंच बोगदो आसतलो। ह्या शिंकून बोगद्यावरवी आमच्या सशस्त्र दळाची आनी उपकरणांची जलद आनी कार्यक्षम हालचाल निश्चित करतलीच, पण त्याच वांगडा लडाखात आर्थिक आनी सामाजिक विकासाकूय चालना दितली। दक्षिण गोयात खासगी वैजकीय महाविद्यालय नाका, सरकारान हो प्रकल्प रद्द करचो अशी मागणी विरोधी पक्षाच्या फुडाऱ्यांनी सभाघरात प्रस्नोत्तराच्या वराक लावन धरली। हो प्रकल्प कसोच जावंक दिवचो ना अशें ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळें। ह्या वेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी खासगी वैजकीय महाविद्यालयांक अजून मान्यताय दिवंक ना, सरकाराकडे तसो फक्त प्रस्ताव आसा अशी जाप दिली। ह्या प्रस्नावेळार विरोधी पक्षातल्या आमदारांनी तशेंच आमदार विजय सरदेसाय, वेंजी वेळगश आनी क्रूज सिल्वा हांणी तांकां विरोधकाच्या मागणीक तेंको दित सभापतीच्या आसनाकडे वचून बोळो दिलो। दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलांत ताण आशिल्ल्यान कांय दुयेंतीं बांबोळी गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत उपचारा खातीर धाडटात, जाल्यार कांय जाणांक थेट खासगी हॉस्पिटलांनी वचपाक संदर्भ दितात अशें वेंजीन सभाघराच्या नदरेक हाडून दिलें। फाटल्या 4 वर्सात 17,425 जाणांक, जाल्यार सध्या चालू वर्सात जानेवारी ते जून ह्या काळात 2,389 जाणांक संदर्भ दिवन खासगी हॉस्पिटलांनी उपचार घेवचे पडल्यात अशें वेंजीन सभाघराच्या नदरेक हाडून दिले। सरकारी हॉस्पिटलांनी जो मेरेन संबंधित साधन सुविधा चालीक लागना तो मेरेन संदर्भ दिवचोच पडटलो, मात यंत्रणा बेगोबेग चालीक लायता अशें आश्वासन ह्या वेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची म्हयन्याळी कार्यावळ मन की बात 28 जुलयाक सकाळी 10:55 प्रसारीत जातली। ही कार्यावळ FM रेनबो चॅनल आनी विविध भारती आनी सगळ्या मुखेल चॅनलांचेर प्रसारीत जातली। ह्या कार्यावळीचे कोंकणी भाषेतले रुपांतर रोखडेच म्हादय आनी FM रेनबो चॅनलाचेर आयकुपाक मेळटले आनी हेच प्रसारण परत रातच्या 8 वरांचेर आसतले। भाड्याक दवरतना त्या भाडेकरांची पुराय तपशीलवार माहिती पुलिसांक दिवप आसता, पूण आतां जे कोण ही माहिती पुलिसांक दिना वा पंचायतीक दिना तांकां 10,000 रुपया दंड घालपाची तरतूद आशिल्ले गोवा भाडेकरु तपासणी विधेयक 2024 मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या। मंत्रिमंडळाच्या बाय सर्क्युलेशन बसकेंत ह्या विधेयकाक सर्वानुमतान मान्यताय मेळ्ळी। कोणाकूय भाडेकरु म्हण दवरतना घरमालकान ताचे मतदान वळखपत्र, पासपोर्ट, आधार वा वाहन परवान्याची प्रत तपासणी करून ती प्रत पुलिसेक दिवपाक जाय। सरकारान नियुक्त केल्ल्या अधिकाऱ्यांक ह्या भाडेकरूची तपासणी करपाचो अधिकार कायद्याच्या कलम 3 खाला येता। शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार 2023-24 खातीर गोंय राज्यातल्या पात्र शिक्षकांकडच्यान स्वयं नामांकनां मागयल्यात। शिक्षकांनी पणजे, म्हापसा आनी मडगांवच्या शिक्षणी विभागाकडेन 23 जुलय ते 12 ऑगस्ट 2024 मेरेन आपली नामांकनां नोंद करची। विहित नविनातले अर्ज आनी मार्गदर्शक तत्वां संबंधित तालुका ADEI आनी विभागीय कार्यालयांनी उपलब्ध आसा। चड म्हायती खातीर www.education.gova.gov.in ह्या वेबसायटीचेर भेट दिवची। प्रलंबीत प्रकरणां निकालात काडपाक आनी सौहार्दपूर्ण उपाय काडपाक सर्वोच्च न्यायालयान 19 जुलय ते 3 ऑगस्ट मजगती विशेष लोक अदालतीचे आयोजन केला। हो उपक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 75व्या वर्सात एक मैलाचो फातर आसा। भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड हांणी ज्या नागरिकांची प्रकरणां सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आसा तांणी ह्या उपक्रमाचो लाव घेवचो अशें आवाहन केलां। ह्या वर्सा मे म्हयन्यात कर्मचारी राज्य विमो म्हळ्यार ESIC येवजणे अंतर्गत 23 लाखापरस चड नवीन कामगारांची नोंदणी जाल्या। कामगार आनी रोजगार मंत्रालया प्रमाण 23 लाख कर्मचाऱ्यांपैकी 11 लाखापरस चड कर्मचारी ह्या 25 वर्सांमेरेनच्या वयोगटांतले आसात। मंत्रालयान सांगला की मे म्हयन्यात बायलां सदस्यांची वट्ट संख्या 4,47,000 आशिल्ली। केंद्रीय तपास ब्युरो म्हळ्यार CBI नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार सुमार 6 किलो कोकोना सयत भारतीय वंशाच्या एका जर्मन नागरिकाक अटक केल्या। CBIच्या म्हणण्या प्रमाण आरोपी दोहा सावन नवी दिल्लीक वतालो। 2 मोव खेळ्यांमदी 270 कॅप्सुलांत कोकेन लिपयल्ले। CBIन ह्या प्रकरणाची पुरी चौकशी करत आसा। केंद्रीय तपास ब्युरोन NEET UG 2024 परिक्षेत CBIन केल्लो चौकशीचे प्रसारमाध्यमांनी जाहीर केल्ले अहवाल दिशाभूल करपी आनी फटीचे अशें जाहीर केला। CBIन आपल्या निवेदनात म्हळा की एजन्सीन आतां मेरेन 33 व्यक्तींनी सोद घेतला आनी 36 प्रकरणांत बिहार पुलिसांनी 15 जाणांक अटक केल्या। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।